तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
मला तीन बहिणी एक भाऊ असे आम्ही पाच जण.
इतका मोठा परिवार म्हटल्यानंतर नक्कीच खूप साऱ्या खोड्या होत असणार, घरामध्ये दंगा होत असणार, घरामध्ये गोष्टींचा वाटप होत असणार. तर मला सांगा, जेव्हा आई बाबा घरी नसायचे त्यावेळेस तुम्ही केलेला कोणता उद्योग तुम्हाला आठवतोय का?
माझ्या आईवडील इतके साधे आणि सरळ होते की म्हणजे मी तर म्हणतो की फार नशिबाने असे आईवडील कोणाला तरी मिळतात. त्यांनी म्हणजे आम्हाला कधी असं एकमेकाचे हेवे द्यावा किंवा एकमेकाची घोडा काढणे असं कधी शिकवलेलंच नाही, साधं सरळच हे दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमचं लहानपण जे सगळे हे सगळं मजेतच गेलेलं आहे अगदी. आणि सगळे आमच्या म्हणजे सगळं जास्ती अंतर नसून दोन दोन वर्षाचं अंतर असल्यामुळे आम्ही जवळजवळ सगळे अगदी जवळचेच मित्र झाले सगळं झालं होतं. माझी एक इंडिव्हिज्युअल फक्त खोडी सांगतो, सॉलिड जीवावर बेतणारी खोडी होती. काय झालं, त्यावेळेस रेडिओ सगळीकडे, तर रेडिओ हा लांबून ऐकावा लागतो. हा लांबून ऐकण्यापेक्षा आपण जवळून ऐकला तर, असं माझ्या एकदा डोक्यात आलं. मग मी एक वायर घेतली, त्याला एका ठिकाणी अॅडॅप्टर होता, एका ठिकाणी प्लग होता. तर म्हटलं आता जर हा रेडिओ इकडून येतोय म्हणून मी हे प्लग घातलं एका होल्डरमध्ये, बटन सुरू केलं आणि होल्डर जो हे प्लग जो नेला मी कानाकडे, असा जोरदार झटका बसला वेळा की मी पांढरा पडलो अक्षरशः. काही कारण नसताना ही खोडी का, तर रेडिओ जवळ कानातून स्पीकर मधून ऐकायचा, कसल्या घड्या या. पण नशीब काय झालं नाही त्या वेळेला, आई आली बिचारी. आई आली आणि तिने मला पिवळा झालेला बघितला, तिला कळलं काहीतरी गडबड गेली. यांनी तिने गुळाचं पाणी बिणी देऊन शांत केलं. तिने बाबांना काही सांगितलं नाही रात्री आल्यानंतर, पण मी वाचलो.
तुम्हालाही हसू आवरत नाही ना? बरं, शाळा अशोकजींना अभ्यासासाठी नाही तर काही वेगळ्याच गोष्टींसाठी आवडायची. शाळेत कुठल्या गोष्टीत त्यांनी प्रगती केली ऐका थोड्याच वेळात. माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.